नमस्कार नगरकर, तुम्ही ट्यून केले रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर डायरी या शोमध्ये मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे. आज आपल्यासोबत आहे स्नेहालयातील साक्षी. सिक्रेट सुपरस्टार या स्पर्धेमध्ये तिने यश संपादन केलेलं आहे. तिच्या या यशाविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. डॉक्टर प्रीती भोंबे यांनी तिच्याशी केलेला संवाद आपण ऐकूयात.
नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आज आपण आमंत्रित केलेला आहे साक्षी संजय नरवडेला. साक्षीने नुकतंच पुण्यात आयोजित केलेल्या सिक्रेट सुपरस्टार या गाण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये चक्क सेकंड प्राईज मिळवलेलं आहे. जवळजवळ 200 मुलांमधून 50 मुलांनी तिथे ॲक्च्युली परफॉर्म केलं आणि त्या 50 मुलांमधून साक्षीला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. खूप छान असा तिचा परफॉर्मन्स तिथे झालेला आहे. दोन गाणी तिने सादर केली, दोन्ही गाण्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पहिल्यांदा म्हटलं ते गाणं त्याला तर चक्क वन्स मोर मिळाला. अवधूत गुप्तेंच्या भाषेत म्हटलं तर खूपच भारी परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे आपण आज साक्षीशी नक्कीच गप्पा मारायला पाहिजेत म्हणून आम्ही तिला आमच्या रेडिओच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. हॅलो साक्षी.
हाय
साक्षी, तुला नुकतंच एवढं छान यश मिळालं आहे, पण पहिल्यांदा तुझ्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल.
माझं नाव साक्षी संजय नरवडे आहे. मी आत्ता 10वीमध्ये शिकते. सध्या माझं वय वर्ष 15 आहे. माझ्या शाळेचं नाव स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मला गाणं गायला आवडतं, नंतर बोलायला पण खूप आवडतं
आणि मैत्रिणींबरोबर गप्पा मारायला खूप आवडतात. छान. आणि स्नेहालयामध्ये कधीपासून आहेस?
स्नेहालयामध्ये मी 2008 पासून आहे.
ओके. तुला नुकतंच एवढं छान प्राईज मिळालं सिक्रेट सुपरस्टारमध्ये, द्वितीय क्रमांक मिळाला एवढ्या सगळ्या मुलांमध्ये तिथे जमलेल्या, तर कसं वाटतंय?
मला खूप छान वाटते. जेव्हा मला ती ट्रॉफी मिळाली तेव्हा मला खरंच विश्वास नव्हता बसत. पण जेव्हा अवधूत गुप्ते सर, वैशाली सामंत मॅम जेव्हा माझ्यासंग गाणं गात होते मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आणि आता मला नक्की वाटते मी जे करते ते चांगलंच करते आणि सिंगिंगमध्ये मला जास्त हे
मिळेल. छान छान, म्हणजे तू राईट डायरेक्शन पकडलंय असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि स्नेहालयाचा कसा वाट आहे का तुझ्या या म्युझिकमध्ये अजून छान घुसण्याचा किंवा जास्त चांगलं शिकण्याचा?
स्नेहालयाने मला खूप सपोर्ट केलं आहे. पण जेव्हा मी एकदा गाणं गात होती तेव्हा मला माझे पहिले केअर गिवर्स चंद्रकांत सर यांनी बघितलं होतं. मग त्यांनी मला गाणं गायला शिकवलं आणि त्यांनी जे पहिलं गाणं शिकवलं होतं मेरा मुल्क मेरा देश, ते आजही मला आठवते.
छान, म्हणजे तुझी ॲक्च्युअल गाण्याची सुरुवात तुझ्या पहिल्या केअर गिव्हर सरांनी सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि म्हणून तुला असं वाटतं की स्नेहालयाचा खूप मोठा वाटा तुझ्या या पूर्ण प्रवासात असेल. आत्ता सध्या तू गाणं कुणाकडे शिकते किंवा सुरुवात कधीपासून सुरुवात केलीस गाणं शिकायला, असं कधीपासून झालं?
पहिले तर असे काही म्हणजे मला क्लास नव्हते लावले. मी आपले गाणं पाठ करायची आणि म्हणायची. पण नंतर जेव्हा पायल झाडा मॅम जेव्हा स्नेहालयात आले केअर फॉर यू वरून ते NGO आहे तिथून आले होते आणि त्यांनी मग मला अंगद गायकवाड सर यांच्याकडे क्लास लावले. आणि अंगद सरांनी पण मला खूप छान शिकवतात. आत्ता पण मी जाते त्यांच्याकडं क्लाससाठी.
आणि मग तुझं गाणं सुधारायला म्हणजे अंगद गायकवाड सरांचं ट्रेनिंग मग सुरू झाल्यामुळे मग गाणं अजून सुधरत गेलं तुझं असं म्हणायला हरकत नाही आहे. छान. खरंच पायल सारडा, मला वाटतं पायल सारडा भेटणं हे तुझ्या आयुष्यातलं एक खूप महत्त्वाचं पर्व होतं ज्याच्यापासून तू अंगद गायकवाड सरांकडे जायला लागलीस. प्रत्येक जो गाणारी व्यक्ती असते ना त्याला एक गाणं आवडत असतं आणि ते म्हणलं की आपल्याला फार छान वाटत असतं, तर असं कुठलं गाणं आहे?
मला सगळेच गाणे आवडतात पण त्याच्यामधून एक सॉन्ग आहे इमानदार फिल्म यामधले और इस दिल में, ते ऑनरेबल सुरेश वाडकर यांनी गायले आणि आशा भोसले यांनी गायले. ते मला त्याचे गाण्याचे बोल आणि म्युझिक दोन्ही पण आवडते.
क्या बात आहे, मग आम्हाला थोडं ऐकायला आवडेल आता ते गाणं. हो.
और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, चीर के देखे दिल मेरा तो, चीर के देखे दिल मेरा. प्यार के अफसाने सुने थे लोगों से, प्यार क्या होता है ये तूने समझाया, मिला दिल तुझसे तो ख्वाब देखे ऐसे, जुनू जाने मेरे जवा दिल पे छाया, दिल ने ऐसा दर्द उठाया, दिल हो गया दीवाना, दिल हो गया दीवाना, दिल ने यार की पूजा की है, दिल ने यार की पूजा की है, दर्द का नाम दवा रखा है, दर्द का नाम दवा रखा है, और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है।
वाह क्या बात है, मस्त मस्त, खूप सुंदर खूप सुंदर। आणि ऐकायला कोणते गाणे आवडतात?
मला सगळे गाणे ऐक, म्हणजे सगळ्या टाईपचे गाणे ऐकायला आवडतात, पण ते माझ्या मूडवर।
छान, म्हणजे थोडं असं आनंदी मूड असेल तर मग फ्रेश गाणे, आणि थोडं रागवलं असेल कोणी तर मग थोडे सॅड गाणे। ओके, आणि जेव्हा तू गाणं म्हणतेस ॲक्च्युली, तेव्हा तुला काय वाटतं गातून?
जेव्हा मी गाणं म्हणते तेव्हा मला खूप असं, जे ज्या 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 सिंगरचं मी गाणं गाते किंवा ऐकते, ते त्या ॲक्टरचंच मी नाही का काही म्हणतात त्याला,
ते ॲक्टर झाल्यासारखं वाटतं,
ॲक्टर झाल्यासारखं, आणि त्या गाण्यामध्येच मी जगते।
वा वा छान मस्त। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तू और इस दिल में म्हणलंस, तर मग और इस दिल में मध्ये जे कोणी ॲक्ट्रेस असेल तसं झाल्यासारखं वाटतं। क्या बात आहे, मस्त मस्त। आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण नवीन शिकतो तेव्हा आपल्याला ती अजून काहीतरी शिकवून जाते, तर तसं म्युझिकने तुला काय शिकवलं आहे?
म्युझिकने मला सकाळी रियाजासाठी दररोज सकाळी उठावं लागतं, म्हणून सकाळी दररोज आता उठायची सवय झाली मला रियाजामुळे, आणि काहीतरी म्हणजे मिळवण्यासाठी प्रॅक्टिस तर करावं लागते, पण प्रॅक्टिसची पण सवय झाली आहे, अजून कॉन्फिडन्स पण
वाढला आहे। बरोबर,
आणि जे मी गाणं गाते खरंच या सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत शिकले ना, त्याच्यामध्ये मी एन्जॉय करते।
छान छान छान। आणि जेव्हा तुला स्टेजवर परफॉर्म करायचं असतं तेव्हा पण काही इन्स्ट्रक्शन दिले असतील ना सरांनी, तर ते काय
कसं गायचं, कसं थांबायचं, आय कॉन्टॅक्ट कसे करायचे,
माईक पण किती लांब धरायचा, जवळ धरायचं। बरोबर, आणि गाणं म्हणताना श्वास पण तुम्हाला कंट्रोल करावा लागतो, तर मग ते पण शिकले का?
हो शिकले।
छान, व्हेरी गुड। आणि एकंदरच तुझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आता म्युझिक शिकल्यानंतर?
मी एन्जॉय करते बस।
गुड, म्हणजे जेव्हा जेव्हा तू गाणं म्हणते किंवा गाणं शिकते तेव्हा लाईफ एन्जॉय करायला पाहिजे, करता येते असं तुला वाटतं? छान। हा तुझा पहिला अवॉर्ड आहे साक्षी का ह्याच्या आधी पण मिळालेत?
नाही, याच्या आधी पण दोन अवॉर्ड्स मिळालेले मला सिंगिंगमध्येच।
ओके,
एक तर 2018 अहमदनगरमध्ये आणि दुसरा 2019 नाशिकमध्ये मिळालेला, आणि हा तिसरा अवॉर्ड।
व्हेरी गुड, आणि तू फक्त 15 आणि 3 अवॉर्ड ऑलरेडी मिळालेत, त्यामुळे अजून तुला खूप लांबचा पल्ला गाठायचा असं म्हणायला काही हरकत नाही आहे। काय करायचं आहे पुढे आयुष्यात? आता तू 15 10वीत आहेस, त्यामुळे आता तुला ठरवायचं आहे की तुला पुढे काय व्हायचं आहे, तुला काय ठरवायचं आहे आता काय करायचं आहे?
मला एक चांगलं सिंगर बनायचं आहे, आणि ज्यांना खरंच म्हणजे माझ्या मदतीची गरज आहे मी त्यांना मदत करू इच्छिते, आणि त्यांना म्हणजे माझ्या मदतीपासून ज्यांचं आयुष्य नाही का
चांगलं व्हावं अशी इच्छा आहे। खूप छान, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांना मदत करायला पाहिजे किंवा आपलं आयुष्य आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य नीट व्हायला पाहिजे, हे कदाचित तुला स्नेहालयमध्ये कुठेतरी ॲट द बॅक ऑफ द माइंड कळलं असेल, आणि गाणं म्हणशील तर आता तू खूप छान चांगल्या गुरूंकडे शिकतेस, खूप छान अवॉर्ड्स मिळवतेस, तर छान तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, आणि 10वीतसुद्धा तुला चांगले मार्क पडोत, की जेणेकरून गाणं तर शिकशील पण अजूनही असं काही शिकशील की लोकांना मदत होईल, आणि एकंदर तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. रेडिओ नगरकडून, अंबननगरच्या सगळ्या लोकांकडून खूप शुभेच्छा. आणि असेच अवॉर्ड्स मिळवत रहा आणि पुढे जात रहा.
थँक्यू.
थँक्यू सो मच साक्षी.
आज आपल्यासोबत होती सिक्रेट सुपरस्टार या स्पर्धेमध्ये यश संपादन केलेली आपल्या स्नेहालयाची साक्षी. तिच्या या यशाविषयी आज आपण जाणून घेतल्या तिच्याकडून काही खास गोष्टी. तिच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.